आता आपण ऐकणार आहोत शिवमानसपूजा। देवतेच्या प्रती श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधिवत केलेल्या उपचारांचे समर्पण म्हणजे पूजा, अशी व्याख्या श्रीमद भागवत या ग्रंथात केली आहे। देवतेच्या प्रतिमेला उपचारांचे विधिवत समर्पण करणे ही कर्मकांडांतर्गत स्थूलातील पूजा। साधनेच्या दृष्टिकोनातून स्थूलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो। या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा। मानसपूजेमध्ये आपल्या मनात उमटलेल्या देवतेच्या रूपाची पूजा आपल्याला करता येते। या पूजेचा एक लाभ म्हणजे स्थळ, उपकरणे, शुचिता इत्यादी कर्मकांडांतर्गत बंधने तिला नसल्याने कोणत्याही ठिकाणी ती करता येते। दुसरा लाभ म्हणजे मानसपूजेद्वारे अखिल ब्रह्मांडातील कोणतीही उत्तमातील उत्तम वस्तूही देवतेला अर्पण करता येते। याहूनही श्रेष्ठ असा तिसरा लाभ म्हणजे जेवढा वेळ मानसपूजा चालू असेल तेवढा वेळ आपल्याला देवतेच्या अनुसंधानात राहता येते। साधकाला साधनेमध्ये भावजागृती होण्यास या मानसपूजेचे पुष्कळ सहाय्य होते। आता आपण ऐकूया आद्य शंकराचार्य यांनी केलेली शिवमानसपूजा।
श्री गणेशाय नमः। रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानञ्च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्। सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम् वीणाभेरिमृदङ्गकालकला गीतञ्च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहम् पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलम् शंभो तवाराधनम्। करचरणकृतं वाक्वायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। इति श्री मत्शङ्कराचार्यविरचितं शिवमानसपूजास्तोत्रं सम्पूर्णं। श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु।
ही मानसपूजा ऐकून देवतेची मानसपूजा करणे आणि तिच्या अनुसंधानात राहणे याची आपल्यालाही प्रेरणा मिळो अशी शिवाच्या चरणी प्रार्थना आहे।